नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला रविवारी सादर होणार. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1600 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. महापालिका निवडणुकीत मतदार चिठ्ठी वाटपासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि राजमाता जिजाऊसाहेब तसंच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. आता सविस्तर बातम्या. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला रविवारी संसदेत सादर होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. 28 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून 2 टप्प्यात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 9 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1600 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं 31 जानेवारीची मुदत 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1600 पंचायत समित्यांची निवडणूक 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या संदर्भात 21 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. येत्या 15 तारखेला राज्यात महापालिकांसाठी मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा निर्भयपणे वापर करावा असं आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून केलं आहे. त्या म्हणाल्या,
आपल्याला माहिती आहे की येत्या 15 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुका होत आहेत आणि आपण सजग, सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहोत. आपलं कर्तव्य आणि हक्क काय आहे तर मतदान करणं आणि सुयोग्य उमेदवाराला निवडून देणं. त्यामुळे हा हक्क नक्की बजावूया, हे कर्तव्य नक्की पार पाडूया. येत्या 15 तारखेला निवडणुकीसाठी मतदान करायला बाहेर पडूया.
दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांनीही प्रचार यंत्रणेला वेग दिला आहे. फिरत्या वाहनांवरून होणाऱ्या प्रचारासोबतच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर अधिक भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने स्वीप उपक्रमाअंतर्गत आज अंधेरी रेल्वे स्थानक आणि ओशीवराच्या इन्फिनिटी मॉलमध्ये फ्लॅश मॉब घेण्यात आला. तरुणांना आकर्षित करणाऱ्या या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणूक विभागाने कर्तव्यावर असलेल्या मतदारांसाठी आज टपाली मतपत्रिका वितरित केल्या. सर्व प्रभागांमध्ये मिळून 2228 टपाली मतपत्रिका वितरित केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. मतदारांना पोल चीट अर्थात मतदार चिठ्ठी वाटपासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं यासाठी व्हॉट्सअपचा मोबाईल क्रमांक जारी केला आहे. 97-64-83-11-11 या क्रमांकावर मतदाराने हाय असा मेसेज करून आपला मतदार ओळखपत्र क्रमांक टाकल्यास मतदान केंद्रासह सर्व माहिती व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे. लातूर महानगरपालिका प्रशासनानं मतदारांना विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन सुविधेमार्फत मतदारांना मतदान केंद्राची माहिती मिळेल तसंच आपला मोबाईल क्रमांक दिल्यास मतदार चिठ्ठी उपलब्ध होणार आहे. यासाठी मतदारांनी https://latourcity.in या लिंकचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राजमाता जिजाऊसाहेब यांची 428वी आणि स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली आहे. आजच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्तानं नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या समारोप सत्रात पंतप्रधान सहभागी झाले आहेत. देशभरातून आलेल्या सुमारे 3,000 तरुणांशी तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या युवा प्रतिनिधींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे यांच्या हस्ते जिजाऊ तसंच विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहरात यानिमित्तानं वाचन उपक्रम, स्वच्छता अभियान तसंच वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली तसंच युवकांची दुचाकी चारचाकी वाहन फेरी देखील काढण्यात आली. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. परभणी इथं राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी वोट फॉर परभणी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज यवतमाळ इथं स्वामीजींच्या 18 फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण झालं. सामका आयुर्वेद केंद्राच्या आवारात उभारलेल्या या पुतळ्याचं अनावरण रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकारने नुकतंच विकसित भारत जी रामजी विधेयक संमत केलं आहे. यामुळे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न अधिक बळकट होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी दादासाहेब म्हस्के यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
भागातील शेतमजूर असतील किंवा इतर जे कष्टकरी समाज आहे यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. केंद्र सरकारने 100 दिवसाच्या रोजगार गॅरंटीच्या ठिकाणी 125 दिवस रोजगाराची गॅरंटी दिलेली आहे. त्याचबरोबर या गॅरंटीच्या कालावधीमध्ये जर काम उपलब्ध झालं नाही तर त्याचं बेरोजगार भत्ता म्हणून त्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचं शाश्वत उत्पन्न हे अधिक बळकट होण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. यातून शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक बळकटी मिळेल.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ केला. वाहन चालवताना रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं स्वामी यांनी यावेळी सांगितलं. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं लातूर शहरातील बार्शी रोडवरील वाहतूक मार्गात 14 ते 16 जानेवारी दरम्यान बदल करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे. तरी सर्व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेकायदेशीर दारूसाठा आणि कारसह 8,27,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देवपूर इथं नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं येत्या 16 तारखेला हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज ध्वजारोहण करून वाहन फेरी काढण्यात आली. गंगापूर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर येत्या शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता हे संमेलन होणार आहे. दिल्लीत आज तापमानात लक्षणीय घट झाली असून तिथं आज 2.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सर्वात कमी 1.1 सेल्सिअस तापमान अमृतसर इथं तर राजस्थानात चुरूमध्ये 1.3 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला रविवारी सादर होणार. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि राजमाता जिजाऊसाहेब तसंच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.